रूथने हंगाम होईपर्यंत बवाजाच्या शेतात काम केल्यानंतर नामी तिला म्हणाली, तुझे लग्न करून द्यावे व तुझ्यासाठी एक चांगले घर पहावे असे मला वाटते. त्यावेळी तू ज्याच्या शेतामध्ये काम केले तो बवाज या गोष्टीसाठी योग्य देखील आहे. तो आज रात्री शहराबाहेर खळ्यामध्ये काम करण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी तू आंघोळ कर, चांगली तयारी कर व तेथे जा. जेवण होई तोवर त्याच्या दृष्टीस पडू नको. तो कोठे झोपतो ते पहा व तो जेथे झोपेल तेथे तू जा. त्याच्या पायावरील पांघरून काढून त्याच्या पायाशी झोप. त्यावेळी नामीने सांगितल्याप्रमाणे रूथने केले. मध्यरात्री नंतर बवाजाला ज्यावेळी जाग आली तेव्हा त्याने पाहिले की आपल्या पायाशी कोणीतरी स्त्री झोपली आहे. त्यावेळी त्याने उठून तिला विचारले की तू कोण आहेस. त्यावेळी रूथ त्याला म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे. तुम्ही माझ्या जवळच्या नातेवाईकापैकी एक आहात. तुम्ही माझा सांभाळ करू शकता व तुम्ही माझ्याशी लग्न करा. त्यावेळी बवाज तिला म्हणाला, मी तुझ्या जवळच्या नातेवाईकापैकी एक आहे हे तू सांगत आहेस ते खरे आहे, पण माझ्याही पेक्षा जवळचा कोणी एक आणखी आहे. त्याला मी सकाळी विचारतो, जर त्याने तसे केले तर ठीक, नाहीतर देवाची शपथ घेऊन सांगतो मी निश्चित तुझ्याशी लग्न करीन. त्यावेळी रूथ तेथेच रात्रभर त्याच्या पायाशी निजून राहिली व सकाळी उजाळण्यापूर्वी, लोक एकमेकांना ओळखण्यापूर्वी ती घरी जाण्यास निघाली. बवाजाने तिला घेऊन जाता येईल एवढे धान्य दिले. त्यानंतर रूथ आपल्या घरी गेली व आपली सासू नामी हिला भेटली. त्यावेळी नामीने रूथला विचारले की कसे काय झाले सर्व. त्यावेळी रूथने घडलेला संपूर्ण वृत्तांत नामीला सांगितला. त्यावेळी नामी तिला म्हणाली, घाबरू नकोस, बवाज ह्या सर्व गोष्टीचा निकाल लावेपर्यंत शांत बसणार नाही.